नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. केंद्रीय मंत्रिमंडळाचा आज नवी दिल्लीत शपथविधी होत आहे. राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात सायंकाळी भाजपचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाची तिसऱ्यांदा शपथ घेतील. या शपथविधी सोहळ्यापूर्वी नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी राजघाट इथं महात्मा गांधी, सदैव अटल इथं माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मृतीस्थळांवर जाऊन श्रद्धांजली वाहिली, तसंच राष्ट्रीय समर स्मारक इथं अभिवादन केलं. दरम्यान पंतप्रधानांच्या निवासस्थानी सायंकाळी होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात मंत्रिपदाची शपथ देण्यात येणाऱ्या सहकाऱ्यांना नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानी दुपारी चहापानासाठी बोलवण्यात आल्याचं वृत्त आहे. या शपथविधी सोहळ्याचं थेट वार्तांकन आकाशवाणीवरून संध्याकाळी 7:15 वाजल्यापासून केलं जाणार आहे. त्यामुळे संध्याकाळी 7:00 प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र आज संध्याकाळी 6:30 प्रसारित केलं जाईल. भारतीय तंत्रज्ञान संस्था IIT प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या JEE एडव्हान्स परीक्षेचा निकाल आज सकाळी जाहीर झाला आहे. दिल्लीच्या वेद लाहोटीनं 360 पैकी 355 गुण मिळवून देशात अव्वल स्थान पटकावलं. मुंबईच्या द्विजा धर्मेश कुमार पटेल या विद्यार्थिनीनं 332 गुण मिळवून मुलींमध्ये प्रथम क्रमांक मिळवला. ही परीक्षा 26 मे रोजी घेण्यात आली. या परीक्षेत 48,248 उमेदवार पात्र ठरले असून त्यात 7,964 महिला उमेदवार आहेत. विद्यार्थ्यांना संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर निकाल पाहता येईल. बीड जिल्ह्यात सामाजिक माध्यमांवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याच्या विरोधात आज सकल मराठा समाजाच्या वतीनं पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात जिल्हाभरात आक्षेपार्ह शब्दांचा प्रयोग करून सामाजिक माध्यमांवरून तेढ निर्माण केले जात असल्याचं निदर्शनास आलं. या प्रकरणी चौकशी करावी या प्रमुख मागणीचं निवेदन सकल मराठा समाजाच्या वतीनं पोलीस अधीक्षकांना देण्यात आलं. अहमदनगर येथील सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्या डॉ सुधा कांक्रिया यांना राष्ट्रीय दृष्टीहीन संघाच्या वतीनं देण्यात येणारा डॉ हेलन केलर पुरस्कार आळंदी इथं प्रदान करण्यात आला. सामाजिक कार्यकर्त्या आणि यशोगानच्या संचालिका प्राची गुर्जर यांच्या हस्ते जागृती अंध मुलींच्या शाळेतील सभागृहात हा पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला. मानपत्र, सन्मानचिन्ह आणि 11,000 रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. कोल्हापूर जिल्ह्यात 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. कागल तालुक्यात जोरदार पावसामुळे बाळेघोल जवळच्या आंबे ओहोळ ओढ्याला पूर आला आहे. तसंच जिल्ह्याच्या पश्चिम घाटात मुसळधार पाऊस सुरू असून गगनबावडा, भुदरगड, शाहूवाडी, चंदगड, करवीर, हातकणंगले तालुक्यात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. बीड जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. जिल्ह्यात 1 जूनपासून वार्षिक सरासरीच्या 10.6% इतक्या पावसाची नोंद झाली असून गेवराई तालुक्यात सर्वाधिक 88 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. चांगला पाऊस पडत असल्यामुळे शेतीच्या कामांना वेग आला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. आज थोर क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा यांची पुण्यतिथी आहे. बिरसा मुंडा हे जल जंगल जमिनीच्या रक्षणासाठी इंग्रजांविरुद्ध बंड पुकारणारे, आदिवासींना संघटित करून समाजक्रांतीची ज्वाला पेटवणारे थोर क्रांतिकारक होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भगवान बिरसा मुंडा यांना पुण्यतिथी दिनानिमित्त अभिवादन केलं आहे. राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी काल खरीप हंगामाच्या नियोजनाचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांसाठी कृषी तक्रार व्हॉट्सअप हेल्पलाईन क्रमांक जारी करण्याचे निर्देश दिले. त्याप्रमाणे कृषी विभागाकडून 98224465 हा व्हॉट्सअप क्रमांक जारी करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी आपल्या तक्रारी, दुकानाचं नाव, ठिकाण यासह उपलब्ध असलेला पुरावा वरील व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवावा. प्रत्येक तक्रारीची तातडीनं दखल घेऊन त्यावर कारवाई केली जाईल अशी माहिती धनंजय मुंडे यांनी दिली. गेल्या वर्षी देखील हा उपक्रम राबवण्यात आला होता. T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान या संघात आज सामना होणार आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार न्यूयॉर्क इथं रात्री 8:00 प्रारंभ होईल. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या YouTube चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता. नमस्कार.